श्रीमद् भगवद गीता अध्याय एक श्लोक 41। संकरो नरकायैव कुलग्नानां कुलस्य च पतन्ति पितरो योषां लुप्तपिंडोदकक्रिया। अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते। अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते। तात्पर्य, सकाम कर्माच्या विविधी विधानांनुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जल आणि पिंड दान करणे आवश्यक असते। विष्णुपूजेने ही अर्पण क्रिया सिद्ध होते, कारण श्री विष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने मनुष्याचा सर्व प्रकारच्या पापकर्मातून उद्धार होतो। कधी कधी विविध प्रकारच्या पापकर्मांमुळे पूर्वज दुःख भोगत असतील आणि कधी कधी तर त्यांच्यापैकी काही जण स्थूल भौतिक शरीराची सुद्धा प्राप्ती करू शकत नाहीत, वयामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्येच भूत पिशाच्च म्हणून राहणे भाग पडते। म्हणून वंशज जेव्हा प्रसादरूपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात, तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा भूतपिशाच्य योनीतून किंवा कष्टमय जीवनातून मुक्तता होते। अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना मदत करणे ही वंशपरंपरा असते। भक्तिमार्गाचा अवलंब न करणाऱ्यांना या प्रकारचे कर्मकांड करणे आवश्यक असते। जो भक्तिमार्गाशी संलग्न आहे त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही। केवळ भक्तिमय सेवा करून एखादा शेकडो आणि हजारो पूर्वजांची सर्व प्रकारच्या कष्टातून मुक्तता करू शकतो। श्रीमद् भागवतात स्कंद 11 अध्याय 5 श्लोक 41 सांगण्यात आले आहे की देवर्षी भूताप्तनृणां पितृणां न किंकरो नायमृणी च राजन् सर्वात्मना यः शरणं शरण्यं गतो मुकुंदं परिहत्य कर्तम्। ज्याने सर्व प्रकारच्या बंधनांचा त्याग करून मोक्षदात्या श्री मुकुंद यांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने भक्तिमार्गाचा अंगीकार केला आहे, त्याची देवदेवता ऋषीमुनी इतर जीव कुटुंबातील सदस्य मानवता आणि पूर्वज यांच्या संबंधी कोणतीही कर्तव्ये किंवा ऋणे फेडण्याची बंधने राहत नाहीत। पुरुषोत्तम श्री भगवान यांची प्रेममयी सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व कर्तव्यांची आपोआपच पूर्तता होते।